प्रार्थना के लिए इकट्ठा हुए हैं, इसलिए मुख्य कार्यक्रम तो प्रार्थना का ही है, भाषण का नहीं। प्रार्थना लोकनायक जयप्रकाश जी के स्वास्थ्य के लिए और दीर्घायु के लिए हम लोग यहाँ बैठकर करने वाले हैं। आपने देखा होगा कि जयप्रकाश जी की शख्सियत, उनका व्यक्तित्व कितना व्यापक है। हमारे देश के आत्मा की वो प्रतिमा है, भारत की संस्कृति, सभी भारतीयों की मिली जुली संस्कृति के वो प्रतीक हैं। हमारे देश की अंतरात्मा के प्रतिनिधि, ही सिंबलाइजेस फॉर अस द सोल ऑफ इंडिया, ही इज द कॉन्शियस ऑफ इट्स पीपल एंड आइडल ऑफ द नेशन। इस देश में इस वक्त हर गुरुद्वारे में, पारसियों के प्रार्थना मंदिर में, गिरजाघर में, मस्जिद में, मंदिर में, बाजार में और मठ में, सभी जगह जयप्रकाश जी के लिए लोग प्रार्थना कर रहे हैं। वो हम सबके प्यारे हैं, दुलारे हैं। जिस तरह से इस देश की उन्होंने रहनुमाई की है इतिहास में, बेमिसाल है, अप्रतिम है। इसलिए हम सब लोग यहाँ भगवान से प्रार्थना करने के लिए एकत्रित हुए हैं। मित्रों, मनुष्य जितना कर सकता है उतना सब उनके लिए किया जा रहा है, लेकिन मनुष्यों के प्रयत्नों की एक सीमा आती है और फिर सहारा केवल ईश्वर का रह जाता है। तो वो हमारी अंतिम पनाह है, हमारी अंतिम शरण है। इसलिए उस भगवान के चरणों में प्रार्थना करने के लिए हम सब यहाँ जमा हुए हैं। सभी धर्मों के प्रतिनिधि यहाँ मौजूद हैं, वे अपनी अपनी प्रार्थना करेंगे, उसमें हम शामिल रहेंगे, हम सभी हृदय से, और हमारी प्रार्थना हम श्रद्धा रखें कि भगवान के चरणों तक पहुँचे। राम झरोखे बैठकर हमारी भी चाकरी को देखता है और हम ये मानते हैं कि ईश्वर के दरबार में केवल न्याय नहीं है, करुणा है और अपार करुणा है। ऐसी करुणा है जिसके लिए किसी कारण की आवश्यकता नहीं होती, जरूरत नहीं होती। ईश्वर का नाम ही रहीम है, रहमान है, दया सागर है, कृपा धन है। तो हम आशा करें कि उसकी अपार कृपा से जयप्रकाश जी को फिर से स्वास्थ्य लाभ होगा, और केवल स्वास्थ्य लाभ ही नहीं होगा, क्षमता भी प्राप्त होगी फिर से अपने जीवन के प्रयोजन को पूर्ण करने की क्षमता भी उन्हें प्राप्त होगी। ऐसी आर्त प्रार्थना करने के लिए आज हम सब लोग यहाँ एकत्रित हुए हैं। इसके बाद प्रार्थना होगी।
माझा परिचय करून देताना एक वाक्य उच्चारलं गेलं ज्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. मी विचार देत नाही, विचार करायला सांगतो. असंही मी आपल्याला सांगू इच्छितो की मी विचार बाळगीत नाही. काही विचार माझे आहेत आणि ते कायमचे आहेत असे नाही. विचार करतो, विचार बाळगत नाही. बाळगलेला विचार हा गोठलेला विचार आहे, थिजलेला विचार आहे, त्याच्यात प्रवाह नसतो. प्रवाह बंद पडला म्हणजे तो विचार संघटित होतो आणि हा संघटित विचार कधी संप्रदायात, कधी पक्षाच्या रूपानं प्रकट होतो. त्या विचारात शक्ती शिल्लक राहत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती अशी आहे की आपण माझ्या बरोबर विचार करावा. फक्त ऐकून घेऊ नये, मी सांगायचं आणि आपण ऐकायचं ही भूमिका बरोबर नाही. दुसरी विनंती अशी आहे की देशाच्या परिस्थितीकडे कुठल्याही चष्म्यातून न पाहताना आपल्या डोळ्याने बघावं. अनेक चष्मे बाजारात आहेत आणि ते विकणारे चव्हाट्या चव्हाट्यावर बसलेले आहेत. ते चष्मे देतात आणि डोळे हिरावून घेतात. तेव्हा विनंती माझी अशी आहे की आपण चष्मे काढून ठेवा आणि नुसत्या डोळ्यांनी देशाची परिस्थिती बघा. आज मी जिथं जातो तिथं लोक एकच प्रश्न विचारतात, या देशाचं पुढं काय होणार आहे. मी त्यांना विचारतो, हा प्रश्न कोणाला विचारता? पुढं जे होणार आहे ते कशामुळे होणार आहे? हे काय भूकंप आहे? हा नदीचा पूर आहे? हा पावसाळा आहे की उन्हाळा आहे? जो आमच्या हातचा नाही. देशाचा इतिहास घडवावा लागतो की होतो? ती नैसर्गिक घटना आहे की माणसानं घडवलेली घटना आहे? इथून आपण विचाराला सुरुवात करा. हा प्रश्न कोण कोणाला विचारतो या देशात? या देशाचं भवितव्य काय आहे? हा प्रश्न कोणाला विचारतो आपण? कोणाच्या हातात आहे? एकदा अमीर खुसरो दरबारात म्हणाला की माझे तीन प्रश्न आहेत, तीन प्रश्नांचं उत्तर एकच पाहिजे आहे. दरबारात पुष्कळ विद्वान लोक होते, शहाणे होते, अनुभवी होते. तीन प्रश्न त्यांना विचारले. घोडा का आणला, पानं का सडली, भाकरी का करपली? उत्तर एकच पाहिजे, प्रश्न तीन आहेत. भले भले दरबारी कुंठित झाले त्यांना काही कळेना, कारण दरबारांच्या डोक्यात उसने विचार होते, चष्मे होते, स्वतंत्र बुद्धी नव्हती. एक खेडवळ बसला होता अक्षर शत्रू, तो उभा राहिला, महाराज या प्रश्नांची उत्तर मी सांगू, एकच उत्तर होय म्हणाले. फिरवलं नाही म्हणून, घोडं फिरवलं नाही म्हणून आडलं, पानं फिरवली नाही म्हणून सडली, आणि भाकरी फिरवली नाही तव्यावर म्हणून करपली. या देशाच्या सगळ्या परिस्थितीला एकच उत्तर आहे की आपल्या देशात लोक नावाचा प्राणी कधी नव्हता आणि आजही नाही. प्रजा होती, राजा होता, पण नागरिक कधी नव्हताच. इंग्रजांच्या वेळी नागरिक या देशात थोडाफार निर्माण होऊ लागला होता. नागरिकत्वाची बीज इंग्रजांनी पेरली होती, पण तो गेला आणि त्याच्या बरोबर नागरिकत्वही गेलं. आपण स्वतःला विचारा, मी स्वतःला विचारतो की या जयप्रकाश बाबूंच्या नंतर आज इंदिरा गांधी खेरीस एकही व्यक्ती अशी आहे जिला सगळ्या देशातले लोक ओळखतात? ४७ नंतर इंग्रजांच्या वेळची जी माणसं होती, जे पुढारी होते, ते एक एक पितरात जाऊन सामील झाले. आज इंदिरा गांधींचं नाव जर सोडून दिलं तर असे एकही नाव आपण सांगू शकाल ज्याला या देशातल्या सगळ्या प्रांतातले लोक ओळखतात? आणि आम्ही विचारतो देशाचं काय होणार आहे. ज्या देशात सगळ्या भारताचा नागरिकच शिल्लक राहिला नाही, त्या देशात पाकिस्तान ही पहिली दुर्घटना, आणि त्यानंतर आता या देशाचे तुकडे तुकडे करून टाकायला, ठिकऱ्या करून टाकायला आपण सगळे मिळून सरसावलो आहोत. त्यामुळं देशाचं सोहेर सूतक कुणालाच नाही. अखिल भारताच्या आकाराचा माणूसच स्वातंत्र्यानंतर निर्माण झाला नाही. गांधी, जवाहरलाल, बादशाह खान, आंबेडकर ही जी अखिल भारतीय माणसं होती, यानंतर आता प्रांताच्या आकाराची माणसं देखील नाहीत, जिल्ह्याच्या आकाराची माणसंही थोडी आहेत, आपापल्या गावाच्या आकाराची खुजी माणसं निर्माण झाली आहेत. त्यामुळे या देशाचं नष्ट चढ संपत नाही. या माणसे, या देशातला तरुण या खुजेपणाचा पुरस्कर्ता आहे. बेळगाव महाराष्ट्रात असावं की कर्नाटकात असावं, तरुण आघाडीवर गुवाहाटीच्या युनिव्हर्सिटीत बंगाली मुलं असावीत की असम या मुलं असावीत, तरुण आघाडीवर या देशामध्ये बहुराष्ट्रवाद आता बोकाळलेला आहे, एवढंच नव्हे तर त्याचं कौतुक आहे, त्याचे देव्हारे माजवण्यात येत आहेत. अशा वेळी देशातल्या सगळ्या तरुणांनी मिळून पहिली गोष्ट ही करायला पाहिजे की भारत वर्ष जगावा. आसामात काय चाललं आहे हा जणू आमचा प्रश्नच नाही, हा देशाच्या अखंडत्वाचा प्रश्न आहे. पण तो सोपवलेला आहे सरकारवर, आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. हा विचार आपण माझ्या बरोबर करावा अशी माझी विनंती आहे. देशाच्या एका कोपऱ्यात एखादी चळवळ सुरू होते आणि मग ते कोलीत सगळ्या देशाला आग लावतं. आपल्या देशाचं दुसरं दुर्दैव असं आहे की आम्ही स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतः कधी मानलीच नाही. आपली जबाबदारी असं आम्ही कधी मानलं नाही. जबाबदारीचं गाठोडं टांगायला दोन आमच्या जवळ खुंट्या आहेत. एका खुंटीचं नाव आहे ईश्वर किंवा दैव म्हणा आणि दुसरी खुंटी सरकार राज्य. राजा आणि ईश्वर यांनी आमच्या जीवनाची काळजी घ्यावी, आम्ही त्यासाठी जबाबदार नाही. रामराज्याचं वर्णन आहे, त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाचा तरुण मुलगा मेला तेव्हा त्याला घेऊन तो रामाच्या दरबारात गेला की तुझ्या पापामुळं, तुझ्या राज्यात पाप होत असल्यामुळं हा माझा तरुण मुलगा मेला, मी काही जबाबदार नाही. लोकांनी स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वीकारलेली आहे असं मला आतापर्यंत कधीच आढळून आलं नाही. यानं या मुलानं अहवाल वाचला, भ्रष्टाचार विरोध. भ्रष्टाचार कुठं कुठं आहे? भ्रष्टाचार देवळात आहे, भ्रष्टाचार बाजारात आहे, भ्रष्टाचार शाळात आहे, कॉलेजात आहे. कोण जबाबदार आहे? या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? सगळे जिथं जातो त्या गावात लोक म्हणतात भ्रष्टाचार फारच माजला आहे. तर मला नवल वाटतं की सगळेच तक्रार करतात तर मग भ्रष्टाचार करतो कोण? स्मशानातून येऊन भूत करतात की आकाशातून येऊन देवदूत करतात? जिथं बसतो आगगाडीत असो बस असो प्रत्येक ठिकाणी तक्रार हीच की भ्रष्टाचार फार झालेला आहे आणि नैतिक पतन फार झालेलं आहे. पण तो बोलणारा स्वतःला कंसात ठेवून देतो. मी खेरीज करू. हा माझ्यामुळं होतो आहे असं तो कधी म्हणत नाही. पूर्वीचा राम दशरथाच्या पोटी कौशल्याच्या कुशीतून जन्माला आला होता. आताचा राम कुठून जन्माला येतो? मोरारजी कोणाच्या कुशीतून जन्माला आला? आणि परत इंदिरा कोणाच्या कुशीतून जन्माला आली? जवाहरलालाच्या नव्हे. ती आली मताच्या पेटीमधून जन्माला. आणि हे मत कोणाच्या हातात आहे? या मुलांना आता वाचलं की आम्ही गरिबांचं संघटन केलं, फार चांगलं केलं, पण संख्या कुणाची जास्त आहे? गरिबांची संख्या जास्त, मतही त्यांची जास्त, तरी गरिबाची हलाखीची स्थिती आहे, याला जबाबदार कोण? तरुणांनो, गरिबाचा कैवार घेऊ नका, त्याची शक्ती वाढवा, त्याची जाणीव वाढवा की ज्या देशात गरिबांची संख्या 90% 80% आहे, त्या देशात जर गरिबाची स्थिती हलाखीची असेल तर जबाबदार तो आहे. याच्या उलट आम्ही सांगत आलो की हे सगळे बाकीचे सगळे जबाबदार आहेत, फक्त गरीब खेरीज करू, तो बिचारा आहे सांगता, तो बिचारा आहे. देशातले 90% लोक बिचारे आहेत, तर मग 10% लोकांना मत मिळतात, त्यांना हे सांगू नका. त्यांचं संघटन करा, त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून द्या, पण त्यांच्या शक्तीचीही जाणीव त्यांना करून द्या. आता शक्ती कशात आहे? शक्ती ॲटम बॉम्ब मध्ये आहे, शस्त्रात आहे. आसामात विनोबांची पदयात्रा होती, मी गेलो होतो. एक शेतकरी आला, म्हणाला आम्हाला एक तुम्ही मला एक ॲटम बॉम्ब देऊन टाका, सरकारच्या जवळ मिळवून द्या. विनोबा म्हणाले काय तुला ॲटम बॉम्बची कशाला गरज आहे? नाही म्हणा, रोज आस्वल येतं आणखी ते माझं सगळं खाऊन जात. कोले येतात, वाघही पुष्कळ येत. विनोबा त्याला म्हणाले की अरे वाघ कोले वगैरे सगळं यांचं पारिपत्य करायला बंदूक पुरेशी आहे, त्या कशाला ॲटम बॉम्ब पाहिजे? मग ॲटम बॉम्ब कुणा करता आहे तो विचारू लागला. तेव्हा माणसाला मारायला, तेव्हा माणसाला तर नखा न मारता येत गळा दाबून, त्याच्याकरता कशाला ॲटम बॉम्ब पाहिजे? तेव्हा विनोबाने त्याची समजूत घातली की माणसासारखा भयंकर प्राणी दुसरा नाही. ही सगळी शस्त्रास्त्र जी रोज नवीन नवीन निघत आहेत, ही माणसाला मारायला निघत आहेत. ही काही वाघाला मारायला निघालेली शस्त्रास्त्र नाहीत. हा नखा न मेला नाही, हा सुरी न मेला नाही, हा तलवारी न मेला नाही, हा बंदुकीनं मेला नाही, तोफेनं मेला नाही, ॲटम बॉम्ब नाही मेला नाही, म्हणून अजून नवीन शस्त्रांचा शोध आहे की माणूस कशानं मारावा. पण याच्या पुढे एक पाऊल काही कोणी गेलं नाही आजपर्यंत की ही सगळी शस्त्र निर्माण करायला काय लागतं, शस्त्र कशानं निर्माण होतात. ते लाकूड तोड्याचा धडा आहे मराठी पुस्तकामध्ये. लाकूड तोडत असताना तलो ही कुऱ्हाड निसटली आणि डोहात जाऊन पडली. रडू लागला, देवाचा धावा केला, करुणा भाकली देवाला. आता देवस प्रसन्न झाला. तर पहिल्यांदा सोन्याची कुऱ्हाड आणली पाण्यातून. तो म्हणाला ही माझ्या कामाची नाही, नको आहे, कारण हे सोनं आहे, फार तर दागिने होतील याचे. नंतर चांदीची आणली, तो म्हणाला हे नको, भांडी होतील, आणखी काय होईल. मग तो लोखंडाची तलवार कुऱ्हाड घेऊन आला, तेव्हा तो हे आहे खरं आहे, कारण या कुऱ्हाडीनं लाकडं तोडता येतील, फोडता येतील, तुझ्या त्या सोन्याने चांदीने काही होणार नाही. सोनं चांदी फक्त लेता येतं अंगावर, खाताही येत नाही, पिताही येत नाही, त्याने कुठली वस्तूही तयार होत नाही. सोनाराची सुद्धा अवजार लोखंडाचीच असतात. तलवार तलवार निर्माण करू शकत नाही. एका तलवारीनं दुसरी तलवार निर्माण केली, कधी आपण ऐकलं आहे? तलवार पेरली, तलवार उगवली, असंही होत नाही. हत्यार हत्यारानं निर्माण होत नाही. हत्यार निर्माण करायला अवजार पाहिजे. अवजारा वाचून दागिनाही निर्माण होत नाही, अवजारा वाचून हत्यारही निर्माण होत नाही, अवजारा वाचून सिंहासनही निर्माण करता येत नाही. आणि तो जो ज्याच्याजवळ अवजार आहे तो सगळ्यात दुःखात आहे समाजामध्ये. हा उफराटा प्रपंच आहे. आजची जी व्यवस्था आहे ही पालथी आहे, उफराटी व्यवस्था आहे. जो सगळ्या वस्तू निर्माण करतो त्याची स्थिती सगळ्यात विपन्न आहे, आणि जो काहीच निर्माण करीत नाही तो संपन्न आहे, कारण तो सगळ्यांना विकत घेऊ शकतो. विकत घेणारा आणि हिरावून घेणारा, दंडुका किंवा तलवार हत्यार हिरावून घेऊ शकत. हत्यार जीवन देत नाही, जीवनाचं हरण करू शकत, एवढंच त्याचं काम आहे. अशी कल्पना करा की मी माझ्याजवळ कोणी तलवार दिली आणि मी ते भाजी कापू लागलो, तर लोक हसतील की भटुरग्याचं पोर आहे, याला काय माहित तलवारीचा काय उपयोग आहे. मग मी विचारतो की तलवारीचा काय उपयोग आहे, अरे मान कापणं हा उपयोग आहे. जीवन हरण करणं हा ज्याचा उपयोग आहे, सदुपयोग, त्याचं नाव शस्त्र. अवजार जीवन दान देत, जीवनाचं हरण करीत नाही. म्हणून जगातील सगळ्या क्रांतिकारकांचा एकच उद्घोष आहे की ज्याच्या हातात अवजार आहे त्याची सत्ता पाहिजे. तीन झेंडे आपण घेऊ उदाहरणार्थ. एक काँग्रेसचा राष्ट्रीय झेंडा मी म्हणत नाही, काँग्रेसचा, तीन पक्षांचे. दुसरा समाजवाद्यांचा, तिसरा कम्युनिस्टांचा. हे तीन झेंडे आहेत, यांच्यावर क्रांतीची प्रतीक आहे. प्रतीक म्हणजे क्रांती कशा करता आहे याची खूण. तर काँग्रेसच्या झेंड्यावर चरखा आहे. चरखा उत्पादनाचं साधन आहे. सोशलिस्टांच्या झेंड्यावर एक पुली म्हणजे यांत्रिक चाक आहे आणि आऊत आहे. अन्न उत्पादन करण्याचं साधन, वस्तू निर्माण करण्याचं साधन. आणि कम्युनिस्टांच्या, लोक म्हणतात कम्युनिस्ट हा फार ज्वलत जहाल आहे, तो हिंसेनं करणार आहे सगळं. पण त्याच्या झेंड्यावर हातोडान कोयता आहे. प्रतिष्ठा उत्पादनाच्या साधनांची होईल, जीवनाचा नाश करणाऱ्या साधनांची नाही, ही क्रांतीची खूण गाठ आहे. क्रांती कशा करता? अवजार राहतील, हत्यार राहणार नाही. सावकार, सरकार, शिपाई यांची सत्ता राहणार नाही. कुणाची सत्ता? अन्न उत्पन्न करणाराची, आऊत ज्याच्या हातात आहे त्याची, आणि वस्तू तयार करणाराची. आज जग वापरणाराच आहे, कंझ्युमर सोसायटी म्हणतात, बनवणाराच नाही. जो जोडा 100 रुपयाचा जोडा तयार करतो त्याच्या पायात जोडा नाही. माझा नातू 100 रुपयाचा जोडा आणतो. जो विकत घेऊ शकतो त्याला वस्तू मिळते, ज्याला गरज आहे त्याला मिळत नाही. औषधाची गरज आहे तो विकत घेऊ शकत नाही, औषध त्याला मिळणार नाही. आजार नाही घरात, औषधाची गरज नाही, कपाट औषधानं भरलेलं आहे. याला भांडवलशाही असं म्हणतात. जो विकत घेऊ शकेल त्याला वस्तू मिळते, ज्याला गरज असेल त्याला मिळणार नाही. भूक नसेल तो वाटेल तेवढं अन्न बाजारातून विकत घेऊ शकतो. भूकच असेल आणि विकत घेण्याची ऐपत नसेल तर त्याला मरून जावं लागेल. ज्याच्या जवळ पैसा आहे तो कपडे घालायला संधी शोधतो. ज्याच्या जवळ पैसा नाही त्याला एक फाटकूर देखील नाही अंगावर घालायला, एक धड वस्त्र नाही. लोक म्हणतात ही ईश्वराची दुनिया आहे. मी आस्तिक आहे, ईश्वरावर माझं फार प्रेम आहे, म्हणून मला असं वाटतं की अशी दुनिया काही ईश्वर निर्माण करू शकत नाही. मी आपल्या घरात जर असं करीत नाही तर ईश्वर कसं करील या संसारात? असं तो बर्टन रसेल एकदा गमतीनं म्हणाला, इट सीम्स टू मी दॅट द डेव्हिल मेड दिस वर्ल्ड व्हेन गॉड वॉज नॉट लुकिंग. ईश्वराचा डोळा लागला किंचित, डुलकी आली, संधी साधून सैतानाने ही दुनिया निर्माण केली. ही भगवानाची नाही, इंसानाची नाही. आता ही अशी दुनिया आहे. भ्रष्टाचार, विकत घेणाऱ्याला वस्तू मिळणं, इथून भ्रष्टाचाराचा आरंभ आहे. देवदर्शनाचे भाव आहे, मूर्तींचे भाव आहे. एकदा एका सावकारावर फारच कठीण प्रसंग आला. सोन्याची मूर्ती होती गणपतीची, ती घेऊन गेला बाजारात सराफ कट्ट्या. सराफाला विचारलं काय भाव देशील, म्हणजे मला काय भाव देशील. तसं तो म्हणाला 25 रुपये तोळा, जुनी गोष्ट आहे. हा म्हणाला हा तर भाव झाला या उंदराचा, गणपतीचा भाव काय? तुम्हाला गणपतीचाही तोच भाव. तसा हा म्हणाला की कसा मूर्ख आहे श्री, तुला काही कळतं काय? हा देव आहे आणि हा क्षुद्र जंतू आहे, दोघांचा एकच भाव. तो सराफ म्हणाला महाराज हा गणपती देव असता तर देवाऱ्यातून बाजारात आला नसता. आणि हा क्षुद्र जंतू असता तर आपल्या बिळातून बाजारात आला नसता. बाजारातून आल्यावर बाजारात आल्यावर निखळ सोनं आहे, इथं गणपती नाही मंदिर नाही. आपण बघितलं काय बाजाराची संस्कृती असली ती. आज आपल्या देशात दोनच संस्था आहेत, बाजार आणि दरबार. दरबार दिल्लीला आहे, बाजार सर्वत्र आहे. यात माणूस कुठं आहे, नागरिक कुठं आहे? तो जागा होणार नाही तर या देशाला भवितव्य नाही. खून गाठ बांधून ठेवा. आपला देश ऋषी मुनींचा आहे, वेदांचा उपनिषदांचा आहे, पण हा देश इतिहासामध्ये गुलाम जास्त राहिलेला आहे, स्वतंत्र कमी राहिलेला आहे. हे का घडलं? अध्यात्माचं काही गुलामगिरीशी नातं आहे? हा विचार का आपण आजपर्यंत केला नाही? मला पंढरपूरला बोलावलं होते का मठात भाषण करायला, तिथं मी हा प्रश्न विचारला तर आभार मानताना त्यांनी सांगितलं की आपल्याला बोलावलं आमचं चुकलं. म्हटलं खरं आहे, तुम्ही चुकीच्या माणसाला बोला. तसं बिहारमध्ये विद्यार्थ्यांच्या परिषदेत झालं, ते म्हणाले भांडवलशाही नाहीशी व्हावी आम्ही खूप खटपट करतो, तुम्ही आला आम्हाला काही कार्यक्रम सांगा. म्हटलं तुम्ही असं करा की आपापल्या वडिलांना एक पत्र पाठवा की आजपासून तुमच्या इस्टेटीवरचा हक्क मी सोडला. त्याही प्रसंगी तो सेक्रेटरी जो तो माझ्या कानाशी आपल्याला चुकून बोलावला, भलत्याच माणसाला बोलावलं. इनहेरिटेड प्रॉपर्टी नको, अनअर्न इन्कम नको, हे जर खरं असेल तर स्वतःपासून आरंभ करावा लागेल. यातून चारित्र्याची निर्मिती होते. चारित्र्य म्हणजे घरातलं नव्हे, चारित्र्य हे नेहमी बाहेर असतं. दोन माणसांचा संबंध म्हणजे चारित्र्य. जिथं संबंध नाही तिथं चारित्र्य नाही. त्या बाजीरावला मस्तानी होती पण तो चारित्र्यहीन माणूस नव्हता. नागरिक या नात्यानं त्याला चारित्र्य होत. आपल्या देशामध्ये नागरिक चारित्र्य नावाची वस्तू नव्हती, आजही नाही. आपण असं पहा या देशात कमीत कमी, मी अगदी कमी आकडा घेतो, 1000 आध्यात्मिक गुरु असतील सगळ्या धर्मांचे मिळून. यांचे तुम्ही दरेकांचे 1000 शिष्य धरा तर केवढा आकडा होतो. हा एवढा प्रचंड आकडा, 10,01,00,000 लोक इतके आध्यात्मिक या देशात लोक असताना, म्हणजे एवढी मोठी प्रचंड आध्यात्मिक फौज. पाकिस्तान डोळे वंटारले की आम्ही घाबरलो. अमेरिकेनं डोळे दाखवले की आमचं गर्भगळीत झालं.